आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आज बिहारमधून किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता जारी करणार. अंतराळ क्षेत्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भारत करत असलेल्या प्रगतीचं जगभरात कौतुक. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आजपासून फ्रान्सच्या 4 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर. आजपासून नवी दिल्ली इथं महिला शांती सैनिकांसाठीची पहिली परिषद. आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 6 गडी राखून विजय. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता जारी करणार आहेत. यामुळे जमीनधारक शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांचा निधी 3 समान हप्त्यांमध्ये दिला जातो. देशभरातल्या कृषी विज्ञान केंद्रांमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे. त्यामध्ये 2.5 कोटी शेतकरी प्रत्यक्ष तसंच आभासी रुपानं हजर राहणार आहेत. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी हा दिवस केंद्र आणि राज्य सरकार योजनांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी किसान सन्मान समारोह म्हणून साजरा केला जाणार असल्याचं सांगितलं आहे. यामुळे 9.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे 22,000 कोटी रुपयांहून अधिक मदत मिळणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारपासून आसामच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान आज गुवाहाटीतल्या झुमोईर बिंदिनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. उद्या त्यांच्या हस्ते अॅडव्हान्टेज आसाम 2 या गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा परिषदेचं उद्घाटन होणार आहे. गुवाहाटीत दाखल झाल्यानंतर पंतप्रधान आज संध्याकाळी सरुजई स्टेडियममध्ये भव्य झुमूर नृत्य सादरीकरणाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. 8,500 अधिक चहाच्या मळ्यांमध्ये काम करणारे मजूर वर्गातले कलाकार हे झुमूर नृत्य सादर करणार आहेत. सर्वांसाठी आरोग्य सरकारच्या सबका साथ सबका विकास या संकल्पाचा मुख्य आधारस्तंभ असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मध्य प्रदेशातल्या छत्रपूर जिल्ह्यात बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेची पायाभरणी काल पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या संस्थेमध्ये वंचित कर्करोगाच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. 10 एकर जागेमध्ये ही संस्था उभारली जाणार असून पहिल्या टप्प्यात 100 खाटांची सुविधा उपलब्ध होणार आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात कर्करोगाशी मुकाबला करण्यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान सध्या मध्यप्रदेश बिहार आणि आसामच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल भोपाळमध्ये 2 दिवसीय जागतिक गुंतवणूकदार परिषदेचं उद्घाटनही केलं. शांतीरक्षक महिला विकसनशील राष्ट्रांचा दृष्टिकोन या विषयावरच्या महिला शांतीसैनिकांसाठीची पहिली परिषद आजपासून दिल्लीमध्ये होत आहे. संरक्षण मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्र शांतीरक्षक केंद्राच्या सहकार्यानं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या 2 दिवसांच्या परिषदेचं आयोजन केलं आहे. परिषदेत विकसनशील राष्ट्रांच्या 35 शांतसेनेच्या तुकड्यांचा सहभाग असेल. परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं बीजभाषण होणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता कार्यविभागाचे महासचिव जीन पियरे लॅक्रोइक्स आणि संयुक्त राष्ट्रांचे विशेष समन्वयक ख्रिश्चन सॉन्डर्स संयुक्त राष्ट्रांचं प्रतिनिधित्व करतील. शांतता कार्याशी संबंधित इतर भागधारकांसमवेत ते परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. परिषदेतल्या सहभागी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत. अंतराळ क्षेत्र तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भारत करत असलेल्या प्रगतीचं जगभरात कौतुक होत असून या क्षेत्रातला युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून काल त्यांनी जनतेशी संवाद साधला त्यामध्ये त्यांनी हे प्रतिपादन केलं. हा या कार्यक्रमाचा 119वा भाग होता. आपल्या भाषणात इस्रोच्या अभिमानास्पद कामगिरीचा त्यांनी आढावा घेतला. इस्रोनं गेल्याच महिन्यात 100वं रॉकेट प्रक्षेपित केल्याचं सांगून अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. येत्या काही दिवसात साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनाचं स्मरण करून देत मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणं आवश्यक असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं. वैज्ञानिक म्हणून एक दिवस ही संकल्पनाही त्यांनी मांडली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 ॲनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा, क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ waves.org.
भारत फ्रान्स संरक्षण सहकार्याला बळकटी देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आजपासून फ्रान्सच्या 4 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना होणार आहेत. फ्रान्सचे लष्करप्रमुख जनरल पियर शिल यांच्याशी पॅरिसमधल्या लेस इन्व्हॅलिड्स इथं चर्चा करण्यापूर्वी लष्करप्रमुखांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार आहे. दोन्ही देशांमधील लष्करी संबंध दृढ करणं हा या बैठकीचा उद्देश आहे. उद्या जनरल द्विवेदी मार्सेलला जाणार असून तिथं ते फ्रेंच सैन्याच्या 3रा विभागालाही भेट देतील. नवी दिल्लीमध्ये गेले 3 दिवस सुरू असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल झाली. संमेलनाध्यक्ष डॉ तारा भवाळकर, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. ऐकूया याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
3ही दिवस साहित्य रसिकांनी जोरदार हजेरी लावलेल्या या संमेलनामध्ये कालही अनेक कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं होतं. सहभागींनी उत्तम अनुवादाचं साहित्यात असलेलं महत्व अधोरेखित केलं. AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या सध्या चर्चेत असणाऱ्या विषयावरती कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता हा परिसंवाद झाला. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी ते मानवी सृजनाची जागा घेऊ शकणार नाही असाच एकंदर सर्वच वक्त्यांचा सूर होता. असे घडलो आम्ही या प्रकट मुलाखतींच्या कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण, सुरेश प्रभू आणि डॉ नीलम गोरे यांच्याशी बातचीत केली गेली. साहित्य संमेलनाचा समारोप समारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. विविध साहित्यिक कार्यक्रमांसोबतच 3ही दिवस या परिसरामध्ये मोठं चैतन्यमय वातावरण अनुभवायला मिळालं. दिल्लीचे आणि दिल्लीबाहेरून आलेले मराठी साहित्य रसिक यांच्यासाठी हे संमेलन आठवणींचा अनमोल ठेवा ठरेल. आकाशवाणी बातम्यांसाठी दिल्लीहून मुजम्मिल पटेल.
प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात दररोज जगभरातून लाखो भाविक हजेरी लावत असून त्रिवेणी संगमावर आतापर्यंत 62.6 लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केलं आहे. काल अनेक मान्यवरांसह सुमारे 1.32 कोटी भाविकांनी संगमात स्नान केलं. उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी, लोकसभेचे खासदार भाजपा नेते संबित पात्रा, गायक कैलाश खेर, चित्रपट निर्माते बोनी कपूर, शंकराचार्य भारतीतीर्थ महास्वामीजी यांचाही या मान्यवरांमध्ये समावेश होता. बांगलादेशमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचा 111वा वर्धापन दिन बांगलादेशची राजधानी ढाका इथं साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृती केंद्र ढाका इथं भारतीय सिनेमाचा प्रवास या विषयावरच्या समृद्ध आणि माहितीपूर्ण प्रदर्शनाचं आयोजन त्यानिमित्त करण्यात आलं होतं. बातमी क्रिकेटची. दुबईमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं सर्वबाद 241 धावा केल्या तर प्रत्युत्तरादाखल 45 चेंडू राखत विराट कोहलीच्या संयमी शतकाच्या आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं हे उद्दिष्ट केवळ 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. पाकिस्तानकडून सौद शकीलनी 62 धावा केल्या. या सामन्याद्वारे विराट कोहलीनं 14,000 धावांचा टप्पा सर्वात कमी डावांमध्ये पार केला. भारताचा पुढचा सामना न्यूझीलंड विरुद्ध 2 मार्च रोजी होणार आहे. पाकिस्तानवर मिळवलेल्या या विजयाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष JP नड्डा यांनीही भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पंतप्रधान आज बिहारमधून किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता जारी करणार. अंतराळ क्षेत्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भारत करत असलेल्या प्रगतीचं जगभरात कौतुक. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आजपासून फ्रान्सच्या 4 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर. आजपासून नवी दिल्ली इथं महिला शांती सैनिकांसाठीची पहिली परिषद आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 6 गडी राखून विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.